आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावर मी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारताक 2047 मेरेन पुराय विकसीत राष्ट्र करपाचे ध्येय साध्य करपा खातीर तरणाटे, गरीब, महिला आनी शेतकारांक सशक्त करप गरजेचे अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. NTN UGC नेट जून 2026 ह्या इंग्लीश, वाणिज्य आनी समाजशास्त्र ह्या 3 पेपरां खातीर फेरपरिक्षेची घोशणा केल्या. कार्मीक भौशीक कागाळीन पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीन राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 भेटयतले. भारतीय हवामान खात्यान आज गँजेटिक अस्तंत बंगाल आनी ओडिसान 10 टुटंकराचो रेड अलर्ट जारी केला. BWF बॅडमिंटन संवसारीक चॅम्पियनशीप आज नवी दिल्लीन सुरू जाता. आतां पुराय खबरो. भारताक 2047 मेरेन पुराय विकसीत राष्ट्र करपाचे ध्येय साध्य करपा खातीर तरणाटे, गरीब, महिला आनी शेतकारांक सशक्त करप गरजेचे अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगला. नरेंद्र मोदी सरकार ह्या घटकांच्या कल्याणाचेर आनी उदरगतीचेर खासा लक्ष दिता अशें तांणी म्हळें. ते काल राज्यांतल्या 17 जिल्ह्यांनी 6,400 कोटी रुपया मायज मोलाच्या उदरगत प्रकल्पांची बुनयाद घालून आनी उक्तावण केल्या उपरांत राजस्थानांतल्या अलवरांत एका कार्यावळींत उलयताले. शेतकारांच्या कल्याणा खातीर सरकारान जायते उपक्रम सुरू केल्यात अशें तांणी सांगले.
सहकारिता मंत्रालय के माध्यम से देश के हर गांव को समृद्ध करने का हमारे प्रधानमंत्री जी का लक्ष्य है और मुझे विश्वास है सहकारिता का जो मंत्र उन्होंने दिया है सहकार से समृद्धि इसको चरितार्थ करते हुए हम हर गांव को समृद्ध करेंगे.
2014 ते 2026 या काळात मोदी सरकारान शेतकऱ्यां खातीर महत्वाच्या योजनांची सुरवात केली आनी किमान आधारभूत मोल MSP सातत्यान वाडयले अशें तांणी नमूद केले. ह्या वेळार केंद्रीय घर मंत्र्यांनी किसान सन्मान निधी येवजणे खाला निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांतूय हस्तांतरीत केलो. UGC नेट परिक्षेंतल्या इंग्लीश, वाणिज्य आनी समाजशास्त्र ह्या 3 विशयांच्या प्रश्नपत्रिकांनी साबात त्रुटी आशिल्ल्याच्या कागाळी उपरांत नॅशनल टेस्टिंग एजन्सीन NTN ह्या विशयांची फेरपरिक्षा घेवपाची घोशणा केल्या. NTN दिल्ल्या म्हायती प्रमाण इंग्लिशीची परिक्षा 9 सप्टेंबराक पहिल्या शिफ्टान सकाळी 9 ते 12 मेरेन जातली जाल्यार वाणिज्य पेपर त्याच दिसा दुसऱ्या शिफ्टान दनपारां 3 ते सांजवेळा 6 मेरेन जातलो. समाजशास्त्राची परिक्षा 10 सप्टेंबराक पहिल्या शिफ्टान सकाळी 9 ते दनपारां 12 मेरेन जातली. GRF म्हळ्यार ज्युनियर रिसर्च फेलोशीप सहाय्यक प्राध्यापक पदा खातीर पात्रता आनी PhD कार्यक्रमावती प्रवेशा खातीर NTN 22 ते 30 जून ह्या काळांत 87 विशयां खातीर UGC नेट जून 2026 परिक्षा आयोजीत केल्ली. ह्या त्रुटींची चौकशी करपा खातीर NTN एक समिती स्थापन केल्ली. निष्पक्ष आनी त्रुटी मुक्त परिक्षा सुनिश्चित करपा खातीर समितीन ह्या 3 विशयांची परिक्षा परतून घेवपाची शिफारस केली. कार्मीक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग आज नवी दिल्लीन राष्ट्रीय अनुभव पुरस्कार 2026 भेटयतले. कर्मचारी भौशीक कागाळी आनी पेन्शन मंत्रालयान सांगले. ह्या कार्यावळीन पेन्शन मित्राचेर हँडबूक आनी राष्ट्रव्यापी डिजिटल लायफ सर्टिफिकेट DLC कॅम्पेन 5 खातीर मार्गदर्शक तत्वां जारी करतले. तशेंच ह्या कार्यावळीचो एक भाग म्हणून एक बँक प्रदर्शन लेगीत घडोवन हाडटले जातून 17 पेन्शन वितरण करपी बँको निवृत्त कर्मचाऱ्यां खातीर तयार केल्ली उत्पाद आनी सेवा दाखयतले अशें मुखार म्हळां. एअर इंडियान जाहीर केला की विशाखापट्टणमाक येवपी आनी विशाखापट्टणमांतल्यान वचपी तांच्यो सगळ्यो फ्लायटी आयच्यान भोगापुरमांतल्या नव्या अल्लुरी सिताराम राजीव आंतरराष्ट्रीय विमानतळावेल्यान सद्याचो VTZ विमानतळ कोड वापरून चलतली. 77,342 चौखण मेत्र क्षेत्रफळांत पसरिल्ल्या ह्या नव्या टर्मिनलांत प्रवाशांचो आराम आनी विमानतळाची कार्यक्षमता सुदारपा खातीर आधुनीक सुविधा उपलब्ध केल्यात. हांगा 22 चेक इन काउंटर्स, 18 सेल्फ बॅगेज ड्रॉप युनिट्स, आधुनीक तपासणी यंत्रणा, अद्ययावत सामान हाताळणी सुविधा आनी प्रवाशांक सुरळीत अनुभव दिवपा खातीर 7 एरो ब्रिज आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
झारखंडातल्या जेपीएससी जेएसएससीच्या भरती परीक्षांनी जावपी अनियमितताये संबंधी विद्यार्थ्यांचा निषेध 24व्या दिसा पावला. भरती परीक्षेत जावपी अनियमितताये आड विद्यार्थ्यांनी आंदोलन चढ खर केला. सरकार आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या मती या चर्चेची आणखी एक फेरी जावपाची असा. याविषयी एक रिपोर्ट.
जेपीएससी जेएसएससी अभ्यर्थियों ने कल रांची के जयपाल सिंह मुंडा स्टेडियम से अल्बर्ट टिक्का चौक तक विरोध मार्च निकाला. छात्रों ने जेएसएससी सीजीएल परीक्षा रद्द करने और भर्ती परीक्षाओं में कथित अनियमितताओं की सीबीआई जांच की मांग को लेकर नारेबाजी की. इस बीच राज्य सरकार ने आंदोलनरत छात्रों को आज दोपहर 2 बजे रांची में बातचीत के लिए आमंत्रित किया है. छात्रों को अपने विधिक सलाहकारों के साथ वार्ता में शामिल होने की अनुमति दी गई है. रिफॉर्म मंच ने कहा कि सरकार छात्रों की मांगें स्वीकार करती है तो आंदोलन समाप्त करने की दिशा में कदम उठाया जा सकता है, अन्यथा आंदोलन जारी रहेगा. छात्रों ने 20 अगस्त को मुख्यमंत्री आवास के बाहर प्रदर्शन का ऐलान पहले ही कर रखा है. महवेश रहमान, आकाशवाणी समाचार, रांची.
भारत मंगळारा नवी दिल्लीन 12वे ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बसका घडवून हाडटलो. या बसके पहिली आज ब्रिक्स पर्यावरण कार्यकट आणि हवामान बदल आणि शाश्वत विकास संपर्क गटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बसका जातली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपद 2026 अंतर्गत लवचिकताय, नवनमेश, सहकार्य, शाश्वतता निर्माण या व्यापक विषयाखाला ही कार्यावळ जातली. ही बसका केंद्रीय पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाला जातली. ही बसका सखोल चर्चा, सहमतीन पर्यावरणीय सहकार्य घटमूट करपा खातीर एक व्यासपीठ उपलब्ध करून दितली असे पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्रालयान सांगले. मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आज पाटणांत वेचणूक साक्षरता क्लब ईएलसी 2.0 सुरू करतले. वेचणूक साक्षरता, डिजिटल सहभाग आणि लोकशाही नागरिकांच्या सार्थक भागीदारीक नव्यान चालना दिवपाच्या दिकेन हो उपक्रम एक महत्वाचे पाऊल. पिवपाच्या उदकाच्या दर्जाविषयी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे सीएजी यांच्या अहवाला उपरांत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि पुराय रेल्वे नेटवर्कांतल्या पिवपाच्या उदकाच्या दर्जाचो काल दिसभर नियाळ घेतलो. तसेच प्रवाशांक सुरक्षित आणि निवळ पिवपाचे उदक सुनिश्चित करपा खातीर बेगोबेग दुरुस्ती उपाय येवजण्यो करचे असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांक दिले. सुरक्षित पिवपाचे उदक हे मुखेल प्राधान्य असून ताचे थेट बोर्ड पावण्यार नदर दवरतले असे मंत्रालयान सांगले. पारदर्शकता सुनिश्चित करपा खातीर वेळा वेळार प्रगती आणि उदकाच्या दर्जाचे अहवाल उजवाडायतले असे मुखार म्हणा. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज गँजेटिक अस्तंत बंगाल आणि ओडिसान दाट तुटंगराचा रेड अलर्ट जारी केला. छत्तीसगड, उदिंत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडान आज दाट तुटंगराचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि ईशान्य भारताच्या काही वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यता असा. हवामान खात्यान जम्मू काश्मीर, बिहार, झारखंड, कर्नाटक आणि ओडिसात वादळी वाऱ्यासहित गडगडपाचा आणि जगलावपाचा अदमास उक्तायला. तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अंदमान निकोबार जुव्यांचेर अशीच हवामानाची परिस्थिती असतली. दादल्यांच्या हॉकीन भारतीय पंगड आज नेदरलँड्सान जावपी दुसऱ्या मॅचीन इंग्लंड आड खेळटलो. भारतान वेल्साचे 3-8 असे जैत मिळून आपली मोहीम सुरू केली जाल्यार इंग्लंडांनी पाकिस्तानाक 4-1 असे हारोवन बरी सुरवात केली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन संसारीक चॅम्पियनशीप आज नवी दिल्लींतल्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमात सुरू जातली. भारतीय खेळगडे आज उक्तावणाच्या दिसा आपली मोहीम सुरू करतले. बायलांच्या एकोडे गटान आदले संवसारीक वस्तात आणि 10व्या सुवातेर आशिले PV सिंधू आयर्लंडाचे सोफिया नोबल आड खेळटले. जाल्यार ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही महिला डबल जोडी पहिल्या फेरीन स्पेनच्या पॉला लोपेस आणि लुसिया रॉड्रिगीस या जोडी आड खेळटली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारताक 2047 मेरेन पुराय विकसित राष्ट्र करपाचे ध्येय साध्य करपा खातीर तरणाटे, गरीब, महिला आणि शेतकऱ्यांक सशक्त करप गरजेचे असे केंद्रीय घरमंत्री अमित शहा यांनी सांगला. एनटीएन यूजीसी नेट जून 2026 इंग्लिश वाणिज्य आणि समाजशास्त्र या तीन पेपरा खातीर फेरपरीक्षेची घोषणा केल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आज सांच्यो 6:30.